चक्राची जी सत्य आहे त्यात मृत्यू हे अटळ आहे. जन्म म्हणजे सुरुवात आहे, मृत्यू म्हणजे अंत. जसं आपण पाहतो नदीची दोन किनारी असतात, एक निघण्याचं आणि दुसरं पोहोचण्याचं, त्याच प्रकारे आपलं जीवन म्हणजे एक आहे सुरुवात, ज्याला आपण म्हणतो जन्म, आणि दुसरं आहे नदीचं दुसरं किनारं म्हणजे अंत, मृत्यू. काही लोक मृत्यूच्या नावाने घाबरतात, म्हणतात हे अशुभ बोलू नका, परंतु हे अशुभ नसून हे अटल सत्य आहे, हे सर्वमान्य आहे. मृत्यू प्रत्येकाला कधी न कधी येणारच आहे. जसं आपण पाहतो की पक्षी कधी एका झाडावर बसून राहत नाही, एक फांदी सोडून दुसऱ्या फांदीवर बसेरा करत असते, त्याचप्रकारे आत्मा पण पक्षीप्रमाणे आहे. एका शरीरात कधीही आत्मारूपी पंछी राहत नाही, एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करणं हे आत्म्याची क्रिया आहे. शरीर धारण करणं याला आपण जन्म म्हणतो आणि शरीर सोडणं याला आपण मृत्यू म्हणतो. जन्म आणि मृत्यू या गोष्टीत जन्म आणि मृत्यू हे गोष्टी तर चालतच राहणार आहे. आज मोठे मोठे संत होऊन गेले, आज त्यांनाही या गोष्टींचा सामना करावं लागलं, परंतु त्यांच्यासाठी मृत्यू एक आनंदमय किंवा एक अनुभवाचा विषय होता. मृत्यूवर त्यांनी विजय मिळवली होती. जसं म्हणतात की तुकाराम महाराजांना घेण्यासाठी विमान आले होते, परमेश्वराने त्यांच्यासाठी विमान पाठवलं. आणि तीच आपण एका ठिकाणी असं पाहतो की काही लोक मृत्यूच्या वेळेस असं म्हणतात की काळे वस्त्र घालून यमदूत त्यांना बोलवत आहे आणि ते जाम घाबरलेले असतात. का असं होतं की काहींना घेण्यासाठी विमान येत आहे आणि काहींसाठी यमराज? हा खेळ पूर्ण कर्माचा आहे. जसं कर्म आपण करू त्या पद्धतीचं फळ आपल्याला मिळत असतं, आणि हे सगळं आपल्याला दिसत असतं मृत्यूच्या वेळेस. मृत्यू एक अटल सत्य असलं तरीही मनुष्य परमेश्वराची प्रार्थना हीच करत असतो की हे परमेश्वरा मला मरण चांगलं येऊ दे. कारण काय आहे? कारण त्याचं एकच आहे की जीवन व्यापन करत असताना त्यांनी आपलं जीवन कसं व्यतीत केलंय हे त्याच्या मृत्यूनंतरच आपल्याला समजतं. किंवा त्या व्यक्तीची मृत्यू कशी झाली याच्यावरून त्याचं जीवन समजलं जातं. एक व्यक्ती होता, खूप लोकसेवा करत होता, अनेकांना मदत करणं, अनेकांना विचारणं किंवा सहयोग करणं, लोक त्याची वाह वाह करायचे. बाह्य रूपाने तर त्याची लोकसेवा दिसत असायची, परंतु ती व्यक्ती अनेकांना कशी लुबाडते, कसं फसवते, काय वाईट कृत्य करत आहे हे बाह्य रूपात दिसत नसायचं. ज्यावेळेस त्या व्यक्तीची मृत्यू झाली तेव्हा त्याची मृत्यू संडासात झाली. अनेकांना प्रश्न निर्माण झाला की हा व्यक्ती तर समाज सेवा करणारा होता, अनेकांना साथ देणारा होता, मग अशा ठिकाणी या व्यक्तीची मृत्यू का? जेव्हा सत्य बाहेर निघालं तेव्हा समजलं की बाह्य रूपात तो कितीही चांगला होता तरीही आंतरिक रूपात म्हणा किंवा गुप्त रूपात तो खूप वाईट कृत्य करत असायचा. आणि म्हणून मृत्यू हे त्याला स्पष्टपणे दाखवत असते की त्यांनी आपल्या जीवनात काय व्यापन केलं. म्हणून ज्या वेळेस सम्राट सिकंदर खूप मोठे बादशाह होऊन गेले, मृत्यूच्या वेळेस त्यांनी आपल्या मित्र संबंधींना सांगितलं की कबरच्या बाहेर माझे दोन्ही हात काढा, जे लोकांना समजल की एवढा मोठा बादशाह गेला तरी मोकळ्या हाताने गेला, बरोबर त्यांनी काही नेलं नाही. आज मनुष्य आपल्या बरोबर काय नेतो? बोलताना आपण आपण सहजपणे बोलून जातो, मोकळ्या हाताने आलो मोकळ्या हाताने जायचे, बरोबर आपण काहीच सांगलेलं नाही। तरीही आज व्यक्ती ज्यावेळेस देह सोडतो तेव्हा आपल्या बरोबर नेत असतो ते आपले संस्कार। महल, माडी, गाडी हे कितीही त्यांनी तयार केले बनवले बरोबर काहीच नेणार नाही, कारण की हे सगळे वस्तू इथेच राहणारे आहे। आज महल, गाडी, माडी या गोष्टींना गोळा करण्यासाठी तो किती काही प्रयत्न करत असतो, गरज नाही की हे सगळं तो इमानदारीनेच तयार करत आहे। कुठतरी तो अनेकांना लुबाडत असणार, फसवत असणार किंवा दुखवत असणार, आणि हे सगळं करत असताना त्याच्या मनात असा विचार येतो की चला आज आपल्या मनासारखं आपण गाडी घेतली किंवा माडी उभी केली। पण हे सगळं अल्पकालीन, ज्यावेळेस तो जातो तेव्हा आपल्या बरोबर हे काहीच नेत नाही, हे सगळे इथेच राहणार आहे। जाणार तो आपल्या बरोबर घेऊन फक्त ते संस्कार। कसे आहे त्याचे संस्कार? संस्कार जितके आपले चांगले आहे तेवढी सुंदर पद्धतीने मृत्यूला आपण सामावून जाऊ शकू। एकदा ज्यावेळेस महासंत सुकरातला स्लो पॉइजन देण्यात आलं त्यावेळेस त्यांनी आपल्या मृत्यूला खूप जवळून पाहिलं। त्यांनी आपल्या शिष्यांना मृत्यूचं वर्णन करत ते म्हणाले की मला असं जाणवतंय की माझ्या पायाचा जो भाग आहे तो शिथिल होत चाललेला आहे, शांत होत चाललेला आहे, तरीही माझं अस्तित्व आहे। काही क्षणानंतर ते म्हणाले की माझ्या कमरेचा भाग शिथिल होत चाललेला आहे, तरीही माझं अस्तित्व आहे याची मला पूर्ण खात्री आहे। काही क्षणानंतर त्यांना असं जाणवलं की त्यांचे हात काम करत नाहीये, हातात कुठल्याही प्रकारची ताकद राहिलेली नाही, ते पुटपुटले। माझे हात शिथिल होत चाललेले आहे तरीही माझं अस्तित्व आहे। काही क्षणात त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं, ते म्हणाले आता मला काही ऐकू येत नाहीये, तरीही शिष्यांनो माझं अस्तित्व आहे। त्यांना लगेच जाणवलं त्यांची वाचा बंद होणार आहे, पुढे त्यांना काही दिसणार नाहीये। ते पटकन बोलले थोड्या क्षणातच माझी ही वाचा संपणार आहे, माझं पूर्ण हे शरीर संपणार आहे, तरीही माझं अस्तित्व असणार आहे, पण अस्तित्व या शरीरात नाही। त्यांनी खूप जवळून स्वतःच्या मृत्यूला पाहिलं, मृत्यूला समजलं, मृत्यू हे सत्य आहे, फक्त याला स्वीकारण्याची एक क्षमता आपल्यामध्ये हवी आहे। मृत्यू सहजासहजी येत नाही, आपण विचार केला आणि आपल्याला मृत्यू आली असं शक्य नाहीये। आणि एखाद्याने विचार केला की मला आत्महत्या करायचंय तर त्याच्यासाठी पण धाडस लागते, कारण मृत्यू हे जीवनाचे एक सत्य असलं तरीही जीवन त्याचे एक श्रृंगार आहे आणि त्याला पटकन संपवणं हे योग्य नाही। जसं आपण पाहतो की एखादी व्यक्ती गाडीने जात आहे आणि ऍक्सिडेंट झालं, ती व्यक्ती वाचली. आपण सहज बोलून जातो की वेळ आली होती पण काळ आला नव्हता. मृत्यूच्या योगासाठी तीन गोष्टींचा योग होणं खूप आवश्यक आहे, वेळ, काळ आणि स्थान. या तिन्ही गोष्टींचा योग आला तर समजा की मृत्यूही निश्चित आहे. एकदा झालं असं होत की कासव आणि सफा हे दोन मित्र जंगलात छान गप्पा मारत जात होते. जात असताना त्यांच्या समोरून धर्मराज गेले. धर्मराजाने मागे वळून पाहिलं, कासव तिथेच धाराशायी झाला, मृत्युमुखी पडला. परंतु ससा जाम घाबरला, नजर चुकवत तो पळत सुटला आणि पळता पळता एका बिळात जाऊन तो लपला. पण ते बिळ होत सापाच. सर्पदंशाने तोही मृत्युमुखी पडला. दोन्ही मित्र यमलोकात पोचले. तिथे गेल्यावर ससाने आश्चर्य व्यक्त केलं धर्मराजा पुढं. ससाने सांगितलं, तुमची नजर चुकून मी पळालो तरीही मी तुमच्या पुढं कस काय? धर्मराज म्हणाले की ज्यावेळेस मी तुमच्या समोरून गेलो त्यावेळेस मला जाणवलं की कासवाची वेळ स्थान येऊन पोचलेला आहे आणि मी का त्याच्या समोर आहे. पण ससा अजून तो आपल्या ठिकाणी का पोचलेला नाही हे पाहण्यासाठी जेव्हा मी तुझ्याकडे वळून पाहिलं तो बरोबर तू देखील आपल्या स्थानावर पोचलास. सांगायचं तात्पर्य, वेळ स्थान आणि काळ या तिन्ही गोष्टींचं योग आलं तर मृत्यू हे निश्चित आहे. आज मृत्यू पासून वाचण्यासाठी लोक मृत्युंजय मंत्र वाचतात. काय मृत्युंजय मंत्र वाचण्याने मृत्यू येणार नाही? शक्यच नाही. मृत्युंजय मंत्र म्हणजेच काय? मृत्युंजय आहे एक निराकार परमात्मा जे आपल्याला मृत्यूवर विजय मिळवतात, जे आपल्याला मृत्यूवर विजय मिळवून देतात. सतत त्यांचं जाप करणं म्हणजे सतत त्यांच्या आठवणीत राहणं म्हणजे मृत्युंजय जाप करणं आहे. त्यासाठी कोण आहे तो मृत्युंजय परमात्मा आणि कशी करावी आपण त्यांची आठवण? कारण की आपल्याला या भीतीतून काढणारा फक्त एक परमात्मा आहे. परमात्म्याला काळांचा काळ असंही म्हणण्यात येतं, तो महाकाळ आहे. परंतु महाकाळ असून देखील तो आपल्याला मृत्यूच्या भयापासून मुक्त करतो. आज आपण बघत आहोत मृत्यू इतकी स्वस्त झालेली आहे की कुठल्या क्षणी मृत्यू आपल्या समोर येऊन उभी राहणार हे सांगता येत नाही. एक काळ असा होता की व्यक्तीने विचार केला, ज्याला आपण म्हणतो संकल्प शक्ती, विचार केला आणि मृत्यू त्याच्या समोर उभी राहायची. एक काळ असाही होऊन गेला की लोकांनी संतांनी या गोष्टीला स्वीकारलं स्वतःहून, एक परमेश्वरामध्ये लीन होण्यासाठी म्हणा किंवा परमेश्वराला प्राप्त होण्यासाठी. अनेक साधू संत महात्मे होऊन गेले, त्यांनी समाधी स्वीकारली. अशा महान कार्याला आपण मृत्यू हा शब्द देऊ शकत नाही. भले ते इच्छा मरण होत परंतु परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्यांनी जे देह त्याग केलं. आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते, आज सोपान काकांची पालखी निघते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी स्वतःहून समाधी घेतलेली आहे. एक समाजाने तर त्यांनी त्यांना त्रास दिलेलाच आहे, पण एक परमेश्वराला भेटण्याची तीव्र इच्छा, त्यांना इच्छामरण किंवा समाधीला प्राप्त करवलं. शेवटी प्रश्न निर्माण होतो की आपण आलो कुठून आणि जायचं कुठे. म्हणताना म्हणतो की मोकळ्या हाताने आलो, मोकळ्या हाताने जाणार आहोत. ज्यावेळेस लहान बाळ जन्माला येतो तेव्हा त्याची मूठ बंद असते आणि जाताना त्याचे हात मोकळे असतात. येताना तो भाग्य घेऊन येतो, परंतु जाताना मोकळ्या हाताने जातो, नीट काही नाही. सहजपणे आपण बोलतो पण की या सृष्टीवर आपण 4 दिवसाचे पाहुणे आहोत. आज नाही तर उद्या कधी ना कधी आपल्याला जावं लागणार आहे. जसे पाहुणे आपल्या घरी येतात 8 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, महिन्यासाठी, पाहुणे म्हणजे कधी ना कधी ते जाणारच. त्याच प्रकारे या सृष्टीवर आपण पाहुणे बनून आलोय. 50, 60, 70 वर्षाचे पाहुणे, जास्तीत जास्त 80 किंवा 100 वर्षाचे पाहुणे. 100 वर्षानंतर आपल्याला जावं लागणार आहे, पण कोठे जाणार, आलो कुठून, जाणार कुठं, हे एक प्रश्नचिन्ह असल्यामुळे व्यक्ती मृत्यूला घाबरतो आणि त्याला मृत्यू नकोशी वाटते. साधारण रूपात थंडी ताप आपल्याला झाला किंवा खोकला आहे आणि दीर्घकालीन चालू आहे, 15 दिवस, 20 दिवस औषध पाणी घेऊन देखील ते कमी होत नाहीये, अशा वेळेस मनात मृत्यूचा भय निर्माण होतो. मृत्यू हे अटल आहे, तरीही त्याच्यातून वाचण्यासाठी मनुष्य अनेक प्रयत्न करत असतो. कितीही मेडिकल, कितीही औषध आपण घेतले, तरीही वेळ, काळ आणि स्थान या तिन्ही गोष्टींचा योग आला तर मृत्यू हे निश्चित आहे. आजकाल तर आपण पाहतोय प्रकृतीने आपले नियम देखील बदललेले आहे. अचानक होणारे भूकंप, सुनामी लाट, हे जे काही अनेक प्राकृतिक प्रकोप होत आहे ज्याच्यात असंख्य लोकांचे मृत्यू होत आहे. एकाची मृत्यू याला आपण काळ म्हणू, पण तो अनेकांची मृत्यू याला तर महाकाळ असंच म्हणण्यात येणार आहे. आणि अनेक प्रकारचे हे प्राकृतिक प्रकोप ज्याच्यात असंख्य लोकांची मृत्यू होत चाललेली आहे, याला कोणीही थांबू शकत नाही. जसं गुजरातमध्ये झालेला भयानक भूकंप, किती लोक त्या भूकंपात अडकले, मेले, मृत्युमुखी पडले. काही तर असे अडकलेले होते की त्यांना बाहेर काढता देखील येत नव्हतं. ते आतून ओरडत होते, मला वाचवा. आश्चर्य, त्यावेळेस त्यांच्या बरोबर पती, पत्नी, मुलं, बाळ सगळे होते. एकानेही असं सांगितलं नाही की माझ्या मुलाला वाचवा किंवा माझ्या पतीला वाचवा, माझ्या पत्नीला वाचवा. प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द निघत होत, ते म्हणजे मला वाचवा. मृत्यू ज्यावेळेस माणसाच्या जवळ येते तेव्हा मनुष्य इतका स्वार्थी होतो की तो अशा वेळेस स्वतःचा विचार करत असतो, स्वतःच्या संरक्षणाचा तो विचार करत असतो. परंतु मृत्यू हे येणारच आहे. आयुष्यात कधी आपण परमेश्वराची आठवण केली नाही आणि अंतिम काळात आपण सांगितलं की हे परमेश्वरा तू मला वाचव, ते कसं शक्य आहे? सुनामी लाट ज्यावेळेस आली होती त्यावेळेस टीव्हीत आम्ही पाहिलं की एक सुंदर नवीन गाडी काही लाखांची असणारच, ज्यावेळेस समुद्राच्या गर्भात जात होती त्यावेळेस मनात असा विचार आला की ज्या व्यक्तीने या गाडीची खरेदी केली किती त्यांनी प्रयत्न केले असतील, किती मेहनत घेतली असेल. हे सगळं करत असताना त्याला एक समाधान जाणवलं की चला माझ्या घरापुढं एक गाडी उभी राहिली. त्या सुनामी लाटात गाडी समुद्राच्या गर्भात गेली, पण त्यांनी केलेले कर्म त्याच्या सोबतच तर गेले। ते पाण्याच्या लाटा बरोबर गेले नाही। आज व्यक्ती हा विचार करत नाही कि जी गोष्ट आपण नेणार नाहीये त्याच्या मागे आपण का धावतोय, आणि जी गोष्ट आपण नेणार आहोत संस्कार त्याच्याकडं का लक्ष देत नाहीये। आता ती वेळ येऊन पोचलेली आहे। संस्कार परिवर्तन करा, आपल्या संस्कारांना दिव्य बनवा, सत्य बनवा, आदर्श बनवा। कारण मृत्यू हे अटल सत्य आहे। आज ही वेळ आहे की स्वयं परमात्मा एक नवीन सृष्टीची स्थापना करत आहे। ते आपल्याला म्हणताय की विश्व परिवर्तनासाठी स्वपरिवर्तन करणं आवश्यक आहे। जेव्हापर्यंत स्वपरिवर्तन आपण करणार नाही, विश्व परिवर्तन शक्य नाही। आणि स्वपरिवर्तनासाठी आपल्याला काय करायचंय? आपल्याला घर, दार, परिवार, कुटुंब, समाज काही सोडायचं नाहीये। सगळ्यांमध्ये राहून फक्त आपल्यामध्ये जे दुर्गुण आहे, वाईट व्यसन आहे किंवा वाईट विचार आहे, याचं आपल्याला परिवर्तन करायचंय। आपल्याला जास्त काही करायचं नाहीये, फक्त आपल्याला अर्धा किंवा पाऊण तास ईश्वरीय कार्यात म्हणा किंवा ईश्वरीय चिंतनात लावायचंय। पण एखादी व्यक्ती म्हणत असेल की ईश्वराच्या चिंतनासाठी माझ्याकडे मुळीच वेळ नाही आणि मी वेळ देऊ शकत नाही किंवा मला वेळ मिळतच नाही, तर हे शक्य नाहीये।
दररोज सकाळी ईटीव्ही वर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य, आणि रविवारी भरपूर मनोरंजन, दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन। प्रस्तुती ब्रह्माकुमारी।